शास्त्रे अध्याय 7। मग जरुब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे जे सर्व लोक यांनी सकाळी उठून हरोदा झऱ्याजवळ तळ दिला आणि मिद्यानी लोकांची छावणी मोरे डोंगराच्या उत्तर खोऱ्यात होती, तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, तुझ्याबरोबर जे सैन्य आहे ते मिद्यानावर मला विजय देण्यास फारच आहेत। अशा प्रकारे इस्रायल मजविरुद्ध अशी बढाई मारून म्हणतील की आम्ही आमच्या सामर्थ्यानेच वाचलो, तर आता तू लोकांच्या कानी जाईल असे जाहीर करून सांग की जो कोणी भित्रा आणि घाबरट आहे त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत माघारी जावे। तेव्हा लोकातून 22,000 लोक मागे गेले आणि 10,000 राहिले। मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, अजूनही लोक फार आहेत, तू त्यांना खाली पाण्याजवळ ने आणि तेथे मी तुझ्यासाठी त्यांची कसोटी घेईन, ज्याच्याविषयी मी तुला सांगेन त्याने तुझ्याबरोबर यावे तो तुझ्याबरोबर जाओ, आणि ज्या प्रत्येकाविषयी मी तुला सांगेन की त्याने तुझ्याबरोबर न यावे तो न जाओ। मग त्याने लोकास खाली पाण्याजवळ नेले। मग परमेश्वराने गिदोनाला सांगितले, जसा कुत्रा चाटून पाणी पितो तसा जो कोणी आपल्या जिभेने चाटून पाणी पिईल त्यास तू एकीकडे ठेव, आणि जो कोणी पाणी पिण्यास आपल्या गुडघ्यावर टेकेल त्यास एकीकडे ठेव। तेव्हा जे आपला हात आपल्या तोंडाकडे नेऊन चाटीत प्याले ते पुरुष मोजले ते 300 होते, आणि बाकीचे सर्व लोक पाणी प्यावयास आपल्या गुडघ्यावर टेकले। नंतर परमेश्वराने गिदोनाला सांगितले, जे 300 पुरुष पाणी चाटून प्याले त्यांच्याकडून मी तुम्हाला सोडवीन आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन, यास्तव बाकीच्या सर्व लोकास आपल्या ठिकाणी जाऊ दे। तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या हाती अन्न सामग्री व त्यांची रणशिंगे घेतली आणि त्याने इस्रायलाची बाकीची सर्व माणसे त्यांच्या तंबूकडे पाठविली, केवळ ती 300 माणसे ठेवली। तेव्हा मिद्यान्यांचा तळ त्यांच्या खाली खिंडीत होता, आणि त्या रात्री असे झाले की परमेश्वराने त्यास सांगितले, तू उठून खाली तळावर जा, कारण मी तो तुझ्या हाती दिला आहे, आणि जर तुला खाली जायला भीती वाटत असली तर आपला सेवक पुरा याला बरोबर घेऊन खाली तळाजवळ जा, आणि ते जे बोलतील ते तू ऐक, म्हणजे तुझे हात बळकट होतील आणि तू उतरून तळावर जाशील। तेव्हा तळात जे हत्यारबंद होते त्यांच्या काठापर्यंत तो आपला सेवक पुरा याला घेऊन खाली गेला। तेव्हा मिद्यानी व अमालेकी व पूर्वेकडल्या सर्व प्रजा खिंडीत टोळ्याच्या दाट थव्याप्रमाणे पसरल्या होत्या आणि त्यांचे उंट मोजता येणार नाही इतके जास्त होते। ते संख्येने समुद्राच्या काठावरल्या वाळूच्या कणांप्रमाणे असंख्य होते। मग गिदोन गेला आणि पहा, कोणी आपल्या सोबत्याला असे स्वप्न सांगत होता की पहा मी एक स्वप्न पाहिले, सातूची गोल भाकर मिद्यानी तळात घरंगळत येऊन एका तंबूपर्यंत आली आणि तिने असा जोराचा धक्का दिला की तो तंबू पडला आणि उलटून भुईसपाट झाला। तेव्हा त्याच्या सोबत्याने उत्तर दिले की इस्रायली मनुष्य योवाशाचा पुत्र गिदोन याची ही तलवार, तिच्याशिवाय हे दुसरे काही नाही, देवाने मिद्यान व सर्व तळ त्याच्या हाती दिला आहे। तेव्हा असे झाले की गिदोनाने ते स्वप्न व त्याचा अर्थ ऐकल्यावर नमन करून प्रार्थना केली। मग तो इस्रायली तळावर माघारी येऊन बोलला, तुम्ही उठा, कारण की परमेश्वराने मिद्यानी तळ तुमच्या हाती दिला आहे। तेव्हा त्याने त्या 300 मनुष्यांच्या विभागून 3 टोळ्या केल्या आणि त्यांना सर्व करणे दिले आणि रिकामे मडके देऊन त्या मडक्यांमध्ये दिवे दिले होते. तेव्हा त्याने त्यांना सांगितले, तुम्ही माझ्याकडे पहा आणि मी करतो तसे करा. आता पहा, मी छावणीच्या काठी जातो, जसे मी करतो तसे तुम्ही करा. म्हणजे जेव्हा मी कर्णा वाजवीन तेव्हा मी आणि माझ्या बरोबर असणारे सर्व संपूर्ण छावणीच्या चहूकडे कर्णे वाजवीत म्हणा, परमेश्वरासाठी व गिदोनासाठी. तेव्हा गिदोन व त्याच्या बरोबर असणारे जे 100 माणसे ती मध्य प्रहराच्या आरंभी नुकतेच मिद्यानी पहारे करी बदली करत होते तेव्हा छावणीच्या कडेला गेले. मग त्यांनी कर्णे वाजवले आणि आपल्या हातातली मडकी फोडली. असे त्या तिन्ही टोळ्यांनी कर्णे वाजवले आणि मडकी फोडली. मग दिवे आपल्या डाव्या हाती आणि वाजवायचे कर्णे आपल्या उजव्या हाती धरले आणि परमेश्वराची तलवार व गिदोनाची तलवार अशी गर्जना केली. तेव्हा ते छावणीच्या चोहोकडून आपापल्या ठिकाणी उभे राहिले आणि छावणीतल्या सर्व मिद्यानी लोकांनी पलायन केले. ते मोठ्याने आरोळी मारीत दूर पळाले. ही 300 माणसे तर कर्णे वाजवीत होती. या प्रकारे परमेश्वराने मिद्यान्यांच्या छावणीत प्रत्येकाची तलवार त्याच्या आपापल्या साथीदारावर आणि सैन्याच्या विरुद्ध चालवली आणि सरेरा येथल्या बेथशिट्टा तेथपर्यंत आणि आबेल महोलाच्या सीमेपर्यंत टब्बाथास सैन्य पळून गेले. मग नफ्ताली व आशेर व मनश्शे यातली इस्रायली माणसे एकत्रित येऊन त्यांनी मिद्यानांचा पाठलाग केला. गिदोनाने इफ्रायमाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात जासूद पाठवून सांगितले की तुम्ही खाली जाऊन बेथ बारापर्यंत यार्देन नदीवर नियंत्रण मिळवा आणि मिद्यानी लोकास अडवा. म्हणून इफ्रायमाचे सर्व लोक एकत्र आले आणि त्यांनी बेथ बारापर्यंत यार्देन नदी पार करण्याच्या सर्व वाटा रोखून धरल्या. त्यांनी ओरेब व जेब हे मिद्यान्यांचे 2 सरदार पकडले. ओरेबाला त्यांनी ओरेबाच्या खडकावर ठार मारले आणि जेबाला जेबाच्या द्राक्षकुंड्यात ठार मारले. त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग केला व ओरेब व जेब यांची मुंडकी यार्देनेच्या पलीकडे असलेल्या गिदोनाकडे आणली.